चीनी मंडी .com पॉडकास्ट। अनलॉक 4 मेट्रो ट्रेन 1 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता। केंद्र सरकार अनलॉक 4 च्या अंतर्गत 1 सप्टेंबर पासून मेट्रो ट्रेनची सेवा सुरू करण्यास परवानगी देऊ शकते, पण राज्य सरकार यावर अंतिम निर्णय त्या त्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीनुसार घेतील। याशिवाय आता लगेचच शाळा किंवा कॉलेज सुरू होणार नाहीत। मीडिया रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की चित्रपटगृहे देखील इतक्यात खुली केली जाऊ शकत नाहीत। सरकार या आठवड्याच्या शेवटापर्यंत अनलॉक 4 चे दिशानिर्देश जारी करू शकते। अधिकाऱ्यांनी सांगितले की अनलॉक 4 मध्ये आतापर्यंत बंद ठेवण्यात आलेले बारही उघडण्याची तयारी दिसलेली आहे। तिथे बसून दारू पिण्याची परवानगी असणार नाही, त्याला टेक अवे प्रणालीप्रमाणे चालवण्याची सूट दिली जाऊ शकते। अधिकाऱ्यांनी मीडिया रिपोर्टला माहिती देताना सांगितले की शाळा कॉलेज लगेच खुली केली जाणार नाहीत, परंतु विद्यापीठे IIT आणि IIM सारख्या उच्च शैक्षणिक संस्था उघडण्याबाबत गंभीर विचार सुरू आहेत। सध्या यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाहीये। तर चित्रपटगृहांना उघडणे हे मोठे आव्हान आहे, कारण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे फिल्म निर्माते आणि थिएटर मालकांसाठी महागात पडू शकते, ज्यामुळे चित्रपटगृहे इतक्यात सुरू करता येणार नाहीत। सरकार अनलॉकच्या दिशानिर्देशांमध्ये यावेळी केवळ प्रतिबंधित हालचालींसाठीची माहिती देईल, याशिवाय इतर सुरू करण्यासाठी सूट असेल। यावर शेवटचा निर्णय राज्यांना घ्यावा लागेल। राज्य सरकार आपल्या राज्याच्या अवस्थेच्या समीक्षेनंतर यावर योग्य तो निर्णय घेईल। कोरोनामुळे मेट्रो रेल्वे सेवा मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाल्याने बंद होती। आतापर्यंत देशामध्ये ज्या हालचाली प्रतिबंधित होत्या त्यापैकी मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपटगृहे, मॉल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह याप्रमाणे इतर जागांवर प्रतिबंध लागू आहेत। याशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आयोजन आणि समारंभांना पुढच्या एका महिन्यापर्यंत प्रतिबंधित ठेवण्यात आले आहे।